स्तोत्र संहिता अध्याय 47 मुख्य गवयासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र। अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा, कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे। तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे। तो लोकास आमच्या ताब्यात देतो, तो राष्ट्रास आमच्या पायाखाली घालितो। त्याच्या आवडत्या याकोबास ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आम्हासाठी निवडिले आहे। जयघोष होत असता देव वर गेला आहे, करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे। देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा, कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे। तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा। देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे, देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे। राष्ट्रातले अधिपती जमले आहेत, अब्राहमाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे, कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत। तो परमथोर आहे,